तर इथे आपण पाहतो की प्रभुपाद तात्पर्यात सांगतायत की कलियुगामध्ये सर्व काही असत्य भरलेलं आहे आणि त्यामुळे पृथ्वीला त्याचा किती भार होत असेल. तर जेव्हा हा श्लोक आपण गात होतो बऱ्याच वेळा आता आपल्याला संस्कृत कोणी प्रशिक्षित नाही फारसं, पण अर्थाचा अनर्थ कसा होतो याचं उदाहरण आज मला जाणवलं. हा श्लोक आहे नही असत्यात परो अधर्म. तर बऱ्याच वेळा आपण कुठे अ आहे कुठे नाही आहे त्याच्यामध्ये अर्थाचा अनर्थ करू शकतो. तर कलियुगाचा हा प्रभाव आहे नही सत्यात परो धर्म. हा कलियुगाचा धर्म आहे की सत्यात कुठलाही धर्म नाही, सत्य किंवा सॉरी असत्य हाच परम धर्म आहे असा अर्थ होतो जर का त्याचा उच्चार नीट केला नाही. ह्याचा उच्चार आहे नही असत्यात परो अधर्म, म्हणजे असत्याच्या पलीकडे कुठलाही अधर्म नाही, असत्य सर्वात मोठा अधर्म आहे. तर आपण पाहतो की असत्य वचन हे खूप मोठं महापाप आहे. आपणही आध्यात्मिक मार्गामध्ये जेव्हा दीक्षा घेतो तेव्हा आपण अग्नीला साक्ष देऊन परमात्म्याला साक्षी ठेवून मंदिरामध्ये आपण प्रण घेतो, दीक्षा घेताना आपण गुरूंना वचन देतो आणि ते वचन असत्य ठरलं तर मग आपला मार्ग सुद्धा असत्य होतो. त्यामुळे सत्यनिष्ठ राहणे हे भक्तांसाठी खूपच महत्वाचं चारित्र्याचा भाग आहे. पण कलियुगामध्ये असत्य इतकं जास्त आहे आपल्या हृदयामध्ये सुद्धा की फसवण्याची प्रवृत्ती इतकी जास्त आहे की आपल्याला या असत्याची सवय पडते. सत्य खूप कटू मार्ग वाटतो, सत्याचा मार्ग शक्य होत नाही फॉलो करणं, खूप जड जातं आणि बऱ्याच कृपेनंतरच व्यक्ती कदाचित सत्याच्या मार्गावर खऱ्या अर्थाने चालू शकतो. तर या सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी सतत सत्संग आवश्यक आहे, सत्याचा संघ, सत्य वागणाऱ्या व्यक्तींचा संघ, सत्य वागणाऱ्या व्यक्तींपासून प्रेरणा घेणे आणि सतत प्रेरित होण्यासाठी पुशिंग मुवमेंट प्रभुपाद म्हणतात की कुणीतरी ढकलल्याशिवाय पुढे जाणं अशक्य आहे. तर त्यामुळे अतिशय खजील होऊन मी या विषयावर बोलत आहे, पण हीच भावना आहे की या सर्व तत्व विवेचनातून आणि उदाहरणामधून सत्य वागण्याची प्रेरणा मिळावी आणि सत्य मार्गाला धरून ठेवण्याची एक निष्ठा आणि आसक्ती निर्माण व्हावी. तर आपण पाहतो गरुड पुराण आदी पुराणांमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे की असत्यामुळे काय होऊ शकतं, तर असत्याचं कर्मफळ काय असतं. तर गरुड पुराणात एका श्लोकात सांगितलेलं आहे कूट साक्षी भवेन मूकः. कूट साक्षी म्हणजे जो खोटी साक्ष देतो, असत्य साक्ष देतो. शेवटी सत्य असत्याचा न्यायनिवाडा होतच असतो. आपण किती असत्य बोलत राहिलो या जगात आणि वरवर काहीतरी आपल्याविषयी दाखवत राहिलो, हृदयामध्ये असत्य धारण करून सत्य असल्याचा आव जरी आणला तरी शेवटी जजमेंट, फायनल जजमेंट किंवा यमराजाच्या लोकांमध्ये जेव्हा न्यायनिवाडा होतो तेव्हा खोटी साक्ष इथे जरी दिली असेल आपण कोर्टामध्ये, कोर्टामध्ये गीतेवर हात ठेवून सुद्धा जर का खोटी साक्ष दिली तर इथे म्हटलेलं आहे की त्या असत्याचं कर्मफळ मात्र भोगावं लागतं. असत्य बोलण्याचं कर्मफळ, खोटी साक्ष देण्याचं फळ हे मुका होतो पुढच्या जन्मी व्यक्ती. त्याला बोलण्याचा अधिकार प्रकृती देऊ शकत नाही जर का तो खोटं बोलत असेल तर, खोटी साक्ष देत असेल तर. आणि पुढे असं पण म्हटलेलं आहे की गदगदो अनृतवादी. अनृत हा शब्द आलेला आहे, अनृत म्हणजे संस्कृतमध्ये खोटं बोलणे, तर अनृतवादी म्हणजे खोटे बोलणारा. वादी, वादी म्हणतो हा शब्द आपण ऐकतो, खोटे बोलण्याची सवय असणारा, सतत खोटे बोलणारा. वादी हा शब्द वापरून आपण जर का दुसरे शब्द पाहिले तर आपण म्हणतो असत्यवादी व्यक्ती. असत्यवादी म्हणजे सतत त्याचा जीवनाची फिलॉसॉफीच ती आहे, असत्यावर आधारित जीवन जगणे. तर जो खोटे बोलतो गदगदो, गदगदो म्हणजे सतत तो स्टॅमरिंग इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला, पुढच्या जन्मी किंवा हिंदीत हकलानेवाला म्हणतात. म्हणजे बोलताना असं अडखळत अडखळत खूपच महत्प्रयासाने एक एक शब्द उच्चारणे, मला तुला अशा प्रकारचं बोलणे म्हणजे अनृत. हे गदगदो म्हणजे अडखळत बोलणे. तर जो कोणी खोटं बोलत राहतो तो त्याला त्याला अशी वाणी मिळते, अनृतवादी गदगदो. तर हे झालं कर्मफळांचं. परंतु आध्यात्मिक मार्गात सुद्धा उपनिषदांचं सत्य जेव्हा आपण पाहतो, उपनिषदांमध्ये जे प्रकट केलेलं विज्ञान आहे त्या विज्ञानामध्ये पण सत्याविषयी खूप महत्व सत्याचं सांगितलेलं आहे. तर मुंडक उपनिषद तृतीय मुंडक प्रथम खंडामध्ये हा श्लोक येतो, सत्येन लभ्यस्तपसा हेश आत्मा सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यम पश्यन्ति यतयः क्षीण दोषाः. तर आत्मा किंवा आध्यात्मिक प्राप्तीसाठी सत्य किती आवश्यक आहे आणि सत्य पथ हा कसा असतो याचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. सत्येन लभ्यस्तपसा हेश आत्मा, आत्मा किंवा आध्यात्मिक प्राप्ती ही सत्यानेच होते. हा आत्मा जो आहे आपल्याला जो फक्त थेरॉटिकली माहिती आहे, फक्त आपल्याला माहिती की आपण आत्मा आहोत हे ज्ञान आहे, परंतु खऱ्या अर्थाने ज्ञान उपजलेलं नाही आहे. तर त्यासाठी सत्याचा मार्ग धरणं आवश्यक आहे असं मुंडक उपनिषद म्हणतं. तपस्येचा मार्ग, सत्याचा, ज्ञानाचा मार्ग, ब्रह्मचर्याचा मार्ग, नित्य या मार्गावर जो असतो त्याला हा मार्ग जो आहे ज्योतिर्मय मार्ग, हा आत्म्याचा हा ज्योतिर्मय मार्ग, तपस्वी लोक अशा प्रकारे सत्यनिष्ठ जीवन जगून हा मार्ग प्राप्त करू शकतात किंवा दोषमुक्त पूर्णपणे होऊ शकतात. तर पुढे आपण एक खूप प्रसिद्ध उक्ती आहे, सत्यमेव जयते, ही पण मुंडकोपनिषदामध्ये पुढचा श्लोक आहे. सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः येनाक्रमत मनुष्यो ह्यात्मकामो यत्र तत् सत्यस्य परम निधानम, असा श्लोक येतो. तर हा पण आध्यात्मिक सिद्धी किंवा परमधाम कुणाला प्राप्त होतं याविषयी आहे. तर आपण पण म्हणतो की आध्यात्मिक मार्गामध्ये प्रभुपादांनी आपल्याला शिकवलेलं की आध्यात्मिक जग आहे, आध्यात्मिक जगाचा एक मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे. तर हा आध्यात्मिक मार्ग कुणाला प्राप्त होऊ शकतो किंवा आध्यात्मिक सिद्धी किंवा आध्यात्मिक लोक कुणाला परमधाम प्राप्त होऊ शकतं याविषयी सांगितलेलं आहे. सत्यस्य परम निधानम, तर जे सत्य परमेश्वराचे उत्कृष्ट परमधाम आहे ते परमधाम कुणाला प्राप्त करता येतं किंवा त्या धामाच्या मार्गावर आरोहण कुणाला करता येतं, कोण चालू शकतं त्या मार्गावर, त्याविषयी सांगितलेलं, किंवा कोण त्या मार्गावर विजयी होऊ शकतो आणि कसा विजयी होऊ शकतो. तर सत्यमेव जयते हे त्या भावनेने आलेलं आहे, सत्याचाच विजय होतो. न अनृतम सत्येन, न अनृतम असत्येन, असत्याचा नाही, सत्याच्या द्वाराचा हा सत्येन पंथा म्हणजे मार्ग. विततो देवयान म्हणजे देवतांनी विभूषित केलेला, देवतांचा हा जो मार्ग आहे तो फक्त सत्यानेच जिंकता येऊ शकतो. आणि ज्याद्वारे आप्तकाम किंवा पूर्णकाम ऋषीगण या परमधामाची प्राप्ती करतात ते परमधाम फक्त सत्य जो वागतो किंवा सत्याच्या मार्गावर जो चालतो त्यालाच प्राप्त होतो. तर हे सत्य, हा सत्य मार्ग नुसतं वरकरणी खरं बोलण्याशी खरं बोलण्याचा निर्देश करत नाही. तर सत्य मार्ग हा सत्य आचरण, सत्यावर आधारित धर्मपालन याचा निर्देश करतो. तर बऱ्याच वेळा नुसतं वर खरं बोलणं, वरकरणी खरं बोलणं, प्राकृत दृष्ट्या खरं बोलणं आणि खऱ्या अर्थाने सत्य मार्गाचा अवलंब करणं यामध्ये सूक्ष्म फरक असतो. आणि ही बऱ्याच वेळा महान संतांची अशी परीक्षा पण होते. तर सत्याचा मार्ग हा बऱ्याच वेळा इतका सोपा नसतो आणि कलियुगात तर अजिबातच सोपा नाहीये. कलियुगामध्ये खूप मोठं धाडस लागतं, कुठल्याही युगात लागतंच, पण कलियुगामध्ये खास करून प्रवाहाच्या पलीकडे जाऊन सत्य बोलून सत्य मार्गावर टिकून राहणे यासाठी दंभविरहित आचरण लागतं. तर दंभाचे पण दोन भाग आहेत. दंभ एक असा असतो की मी नाही ते दाखवणे, म्हणजे मी दुष्ट आहे पण अतिशय सज्जन आहे असं दाखवणे, किंवा मी सज्जन आहे पण दुष्टांनी मला ऍक्सेप्ट करावा म्हणून मी दुष्ट आहे असं दाखवणे, हे दोन्ही सुद्धा दंभाचेच भाग आहेत. म्हणजे आपल्या विवेक शक्तीचा इतरांनी आपल्याला त्यांच्या मूर्खासारख्या जीवनामध्ये मित्रत्वाने स्वीकार करावा म्हणून आपल्या मार्गातले महत्वाचे तत्व आपण त्यांच्या समोर सोडून देणे सहजपणे. लोक म्हणतात की ऑफिसमध्ये हे खावं लागतं, ते खावं लागतं, इथं जावं लागतं, तिथं जावं लागतं, म्हणून आम्ही पालन करू शकत नाही. हा पण एक प्रकारचा अधर्म आहे किंवा दंभ आहे. तर सत्य मार्ग म्हणजे प्रांजळपणे, अतिशय साधेपणाने, स्ट्रेट फॉरवर्ड, सिंपल सत्य मार्गावर चालत राहणे. तर आपण पाहतो की भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सत्य म्हणजे आत्मा याविषयी विस्तृत विवेचन आलंय. तर आपण आत्मा आहोत हे सत्य आहे आणि आपण शरीर आहोत हे असत्य आहे. तर शरीराच्या चेतनेमध्ये, शारीरिक चेतनेमध्ये आत्मा आणि भगवंत यांचा संबंध, आपला वास्तविक संबंध, आपला वास्तविक नैसर्गिक आपली स्थिती पूर्णपणे विसरून जाणे, याला सुद्धा असत्यावर आधारित जीवन जगणे असं म्हणतात. तर आपल्या शारीरिक उद्वेगांना शरण जाऊन, जीवनामध्ये वाहवत जाऊन, आध्यात्मिक तत्वांना जाणलेलं असून सुद्धा अविवेकपूर्ण वागणे, याला सुद्धा असत्य म्हटलेलं आहे. तर थोडक्यात आपल्यासाठी हे सर्व, हा सर्व मार्ग काही नियमांद्वारे, काही अगदी चार नियम म्हणतो आपण, ते चार नियम जप करणे, ह्या नियमांद्वारे सत्याचा मार्ग अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड समजण्यासाठी केलेला आहे. तर चैतन्य महाप्रभू किंवा शिल प्रभुपादांसारखे महान संत हे खूप चांगल्या प्रकारे जाणून आहेत की कलियुगामध्ये जीवांची परिस्थिती काय आहे. त्यामुळे सत्याचा जो मार्ग आपण, आध्यात्मिक मार्ग जो आपण कित्येक उदाहरणांद्वारे, ज्याला आपण आदर्श म्हणतो, ते आदर्श आपल्याला अतिशय अवघड जरी आज वाटत असले तरी ते प्रेरणेचे स्रोत आहेत. आणि त्यामुळे जरी आपल्यासाठी खूप साध करून ठेवलेले आहे सिंपल सत्यनिष्ठ वागणे, तरी सुद्धा या उदाहरणांमधून आपल्याला सत्याची पराकाष्ठा किती आपल्या जीवनामध्ये करण्याची आवश्यकता आहे यासाठी एक स्फूर्ती किंवा प्रेरणा मिळते. तर असत्य बोलू नये किंवा सत्यनिष्ठ असावं याचं उत्तम उदाहरण आपल्याला महाभारतामध्ये युधिष्ठिर महाराजांच्या रूपात दिसतं. तर तिथे आपल्याला ही जी क्लिष्टता आहे की सत्याचा खरा अर्थ काय, सत्य कशासाठी, सत्य खरं कशाला म्हणायचं. कारण बऱ्याच वेळा सत्य बोलल्यानंतर लोक म्हणतात की अरे असं झालं असतं, मी जर का खरं बोललो असतो त्याला खूप मनाला लागलं असतं, ही एक छोटी सुरुवात, किंवा त्याला उगीचच मानसिक त्रास झाला असता, किंवा एखाद्या वेळी एखादा मोठा असा भयानक प्रसंग आलाय, त्या प्रसंगामध्ये कुणाचे तरी प्राण जाणार आहेत, मी सत्य बोललो तर, त्यावेळी मी प्राण वाचवण्यासाठी सत्य बोललो. तर अशा प्रकारे क्लिष्ट परिस्थितीमध्ये खरं सत्य काय आहे हे जाणणं खरोखर अवघड होतं. एखादं उदाहरण प्राकृत असंच मनात आलं म्हणून सांगतो की समजा एखादा माणूस तुमच्याकडे पळत पळत आला घाबरत, मला वाचवा मला वाचवा, मला मारायला लोक आलेत, आणि आपण असा विचार केला की याची हत्या करायला कुणीतरी लोक पळतपणे येताना दिसतायत, तर ह्याला आपण लपवू कुठेतरी आणि पाहू नंतर काय होतं ते. आणि त्याला लपवलं आणि आलेल्या लोकांना सांगितलं की नाही माहिती नाही कोणी नाही आलं इकडे, आणि ते सगळे निघून गेले. आणि नंतर आपल्याला असं वाटू शकतं की आपण सत्य बोलून धर्माचा मार्ग प्रशस्त केला. परंतु समजा असं असलं असतं की त्या व्यक्तीने काहीतरी कोणाची तरी निर्घृण हत्या केलेली आहे आणि तुमच्यामुळे तो आता पकडला जाणार होता, तो पकडला गेला नाही, तर मग त्या सत्याचं असत्य व्हायला वेळ लागत नाही. तर हे एक अतिशय साधं उदाहरण आहे, काल्पनिक, स्पेक्युलेटेड. परंतु याच्यापेक्षा श्रेष्ठ उदाहरणं खरोखरच गुरु शिष्य परंपरेतून किंवा आध्यात्मिक ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यापैकी महाभारतातलं एक उदाहरण आहे, ते म्हणजे युधिष्ठिर महाराजांचं, की त्यांना एकदा असत्य बोलावं लागलं होतं. तर ती परिस्थिती काय आहे हे सांगणारा हा प्रसंग खूप सुंदर आहे. महाभारताच्या द्रोण पर्वामध्ये आपण पाहतो की जेव्हा महाभारताचं युद्ध घनघोर चाललं होतं, पाचवा दिवस महाभारताच्या युद्धाचा, खूप भयानक द्रोणाचार्य अतिशय द्वेषाने युद्ध करत होते आणि अतिशय कुपित होऊन पांचाल जे त्यावेळेचं राज्य होतं त्यांच्या विरुद्ध त्यांनी मोठा संहार आरंभ केला होता. तर वर्णन येतं की ज्या प्रकारे इंद्रानी दानवांचा विनाश केला होता दैवासुर संग्रामामध्ये, त्याप्रमाणे द्रोणाचार्य द्वेषानी सर्व पांचालांचा विनाश करत होते. आणि त्यामुळे इतका भयानक विनाश तिथे चालू होता की पांडवांना सुद्धा भय वाटू लागलं, पांडव सुद्धा एकदम हादरून गेले. आणि असं इथे सांगितलेलं आहे की पांडवांची विजयाची आशा सुद्धा धुळीला मिळायला लागली, इतकं भयंकर युद्ध द्रोणाचार्य करत होते. तर इथे वर्णन येतं, एक उपमा छान दिलेली, की जसं ग्रीष्म ऋतूमध्ये भयंकर प्रज्वलित अग्निद्वारे सुकलेलं जंगल जळून जातं, त्याप्रमाणे द्रोणाचार्यांच्या अस्त्रशस्त्रांनी महाउत्पात वणव्यासारखा तिथे मांडलेला होता. तर हा पाहून सगळ्यांचं हृदय मात्र एकदम भयविस्मित झालं होतं. त्यावेळी नेहमीप्रमाणेच भगवान कृष्ण आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी येतात. त्यांनी लगेचच अर्जुनाला असं सांगितलं, मतिमान श्रेयसे युक्त केशवो अर्जुनम अब्रवीत. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनांना या प्रकारे सांगितलं, न एष युद्धेन संग्रामे जेतुम शक्य कथंचन सधनु धन्विनाम श्रेष्ठो देवैर अपि समासवैहि. हे पार्थ, हे जे द्रोणाचार्य आहेत हे सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आहेत, आणि जेव्हा जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये धनुष्य असेल, स धनुर्धन्विनाम श्रेष्ठो, तो धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ असलेले हे जे द्रोणाचार्य आहेत, जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये धनुष्य आहे तोपर्यंत या युद्धामध्ये इंद्रासहित संपूर्ण देवता जरी आल्या, देवैर अपि सवासवैहि, तरी सुद्धा ते जिंकू शकत नाहीत द्रोणाचार्यांसमोर. सॉरी. तर ते म्हणतात, श्रीकृष्ण यावेळी सल्ला देतात पांडवांना, न्यस्त शस्त्रस्तु संग्रामे शक्यो हंतुम भवेंद्रुभिः आस्थीयताम जये योगो धर्मम उत्सृज्य पांडवा. म्हणजे हे जेव्हा स्वतः आपल्या हातातलं शस्त्र स्वतःहून खाली ठेवतील त्याच वेळी मनुष्य त्यांना मारू शकतो, नाहीतर अजिबात हे शक्य नाही. नस्ती अशस्त्रस्तु संग्रामे शक्यो हंतून, म्हणजे यांची हत्या करणं मनुष्याला शक्यच नाही जोपर्यंत यांनी आपला बाण खाली ठेवले, धनुष्य बाण खाली ठेवला नसेल. आणि पुढे सांगतात की जरी गुरूंचा वध करणे उचित नाही तरी सुद्धा धर्मम उत्सृज्य पांडवा, तुम्हाला हा धर्म सोडावा लागेल, तुम्हाला या धर्मभावनेला सोडून त्यांच्यावर विजय प्राप्त करावा लागेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि सुवर्णरथावर आरूढ असणाऱ्या द्रोणाचार्यांना तुम्ही सर्व लोकांचा वध करण्यापासून अशा प्रकारे थांबवा. तर इथे साक्षात भगवान कृष्ण ज्यांच्यापासून धर्म, ते जे बोलतील तो धर्म, धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम, इथे स्वतः भगवान म्हणतायत की धर्मम उत्सृज्य, म्हणजे हा जो धर्म आहे की गुरूंना मारू नये, हा धर्म आता तुम्ही इथे त्यागल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तर हा उपाय अशा प्रकारे ते सांगतात की अश्वत्थामनी हते नैश युद्धेद इति मतिर्मम तम हतम संयुगे कश्चित अस्मै शमसतु मानव. माझा असा विश्वास आहे की अश्वत्थामा मारला गेला तर द्रोणाचार्य युद्ध करणार नाहीत. तर त्यांना जर का कोणी जाऊन सांगेल काय सांगेल की अश्वत्थामा युद्धामध्ये मारला गेला, अश्वत्थामनी हते नैश, हे द्रोणाचार्य अश्वत्थामा मारला गेला असं कोणी सांगेल तर निश्चितच या उपायाने ते शस्त्र सोडून देतील, युद्ध करणार नाहीत. तर असं सांगितलेलं आहे की अर्जुनाला अजिबातच आवडला नाही हा सल्ला. आणि बाकी सगळ्यांना थोडासा पटला, आवडला काही जणांना, पण युधिष्ठिर महाराजांना मात्र फार कठीण गेलं या सल्ल्याला तयार होण्यासाठी. आणि इथे सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा आपल्याला, आपण ह्या माहिती नाही आपल्याला, मला पण पहिल्यांदा कळलं की तेव्हा महाभाऊ भीमसेन यांनी गदेनी अश्वत्थामा या हत्तीला मारलं, जो इंद्राच्या हत्तीसारखा अतिशय बलवान होता असा अश्वत्थामा नावाचा गज तिथे होता. आणि त्याला मारून पहिल्यांदा भीम लाजत लाजत द्रोणाचार्यांकडे गेले आणि त्यांना असं म्हटलं की अश्वत्थामा मारला गेला. अश्वत्थामा हत इति शब्द उच्चैहि अश्चकार, म्हणजे उच्च स्वरामध्ये भीमाने सांगितलं की अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला. तर इथे आपण पाहतो की सर्वात आधी भीमाने ही टूक इनिशिएटिव्ह, लगेच मोठ्या उच्च स्वरात त्यांनी हे सांगितलं. आणि अशा प्रकारे खोटं सांगितलं असं म्हटलेलं इथे. अश्वत्थामा इति ही गज ख्यातो नामना हतो अभवत कृत्वा मनसी तम भीमो मिथ्या व्याहरत वांस्तदा, म्हणजे खोटं बोलले भीम. पण त्यावेळी खोटं कसं बोलले तर याचं वर्णन इतकं सुंदर या श्लोकांमध्ये आलेलं आहे की अश्वत्थामा नावानी विख्यात असलेला हत्ती मेला आहे असं मनात ठेवून याच भावनेने अश्वत्थामा मारला गेला असं भीम म्हणाले. तर असं पण होतं कधी कधी, आपण काहीतरी मनामध्ये असं धारण करतो की ते खोटं होणार नाही, परंतु ते खोटं असेल अशी ट्रिक पण आपण करतो. तर भीमसेनचं हे अप्रिय वचन ऐकल्यानंतर मात्र द्रोणाचार्यांचं मन अतिशय शोकाने व्याकुळ झालं. जसं इथे वर्णन केलंय, पाणी पडल्यानंतर वाळू जशी एकदम ओली होते तसं त्यांचं पूर्णपणे हृदय शोकाकुल झालं या वार्तेनी. परंतु त्यांच्या मनामध्ये संदेह झाला की खरोखरच मारला गेला असेल का, कारण त्यांना इथे सांगितलेलं आहे की त्यांना माहिती होतं अश्वत्थामाचा पराक्रम काय. तर इथे बघा, सत्यवादी व्यक्ती जितका श्रेष्ठ सत्यवादी असतो तितकं त्याच्यावर पटकन विश्वास बसतो. इथे भीमाने सांगून सुद्धा, अर्थात भीम इथे काही असत्यवादी असं म्हटलेलं नाहीये, परंतु भीमाने सांगून सुद्धा विश्वास बसला नाही. थोडा काळ थोडस वाटलं पण पूर्ण विश्वास नाही बसला. तर त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला स्वतःला सांभाळलं द्रोणाचार्याने आणि पुन्हा युद्ध करू लागले. आणि त्याच्यानंतर जो अमित पराक्रम त्यांनी गाजवला त्याच्यामध्ये त्यांनी इथे सांगितलेले हजारो हजारो योद्ध्यांना मारलं. इतका भयानक युद्ध त्यांनी केलं की तिथे भूमीवर अश्वसमूह आणि वेगवेगळे तिथले राजे हत्ती यांच्या रक्ताने ती जमीन अक्षरशः दलदली सारखी झाली. त्यांनी कुपित होऊन 10,000 हत्तींचा संहार केला, 10,000 घोडेस्वार सैनिकांचा संहार केला, 6,000 सैनिकांचा संहार केला. अशा प्रकारे ते भयंकर संहार करू लागले. आता उपाय राहिला नाही. त्यावेळी असं वर्णन येतं की शेवटी सप्तऋषी आले, तिथे प्रकट झाले, विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज गौतमात्री वसिष्ठ कश्यप आदी 7 सप्तऋषी जे आहेत ते तिथे प्रकट झाले. आणि त्यांना द्रोणाचार्यांना ब्रह्मलोकात पाठवण्याच्या इच्छेने ते तिथे प्रकट झाले. तर इथे सांगितलेलं आहे की न त एनम ब्रुवन सर्वे द्रोणम आह अवशोभिनम अधर्मतः कृतम युद्धम समयो निधनस्यते। त्यांनी सल्ला दिला की हे द्रोणाचार्य, तुम्ही एक सत्य मार्गावर प्रतिष्ठित असणारे असे आचार्य आहात आणि तुम्ही हे अधर्माने केलेलं युद्ध आता बंद करा। म्हणजे स्पष्ट हे सगळे ऋषी म्हणतायत की तुमचा हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे अधर्माचा आहे आणि आता तुमचा निधनाचा म्हणजे तुमचा मृत्यूचा समय समीप आलेला आहे, आता तुम्ही हे युद्ध सोडून द्या, तुम्हाला हा असा हे तुम्हाला शोभणारं नाहीये, तुम्ही आता तुमचं शस्त्र खाली ठेवा। आणि वेद वेदांग विदुषः असं वर्णन करतात द्रोणाचार्यांचं हे ऋषी, असं वर्णन करतात की तुम्ही वेद वेदांगाचे विदुष म्हणजे अतिशय विद्वान आहात, तुम्ही सत्य धर्म रतस्य म्हणजे तुम्ही सत्य धर्माचे मध्ये रत असणारे व्यक्ती आहात आणि त्या उपर तुम्ही ब्राह्मणस्य विशेषेण तवई तन्नो पपद्यते, तुम्ही वेद वेदांग विद्वान सत्य धर्मामध्ये तत्पर असणारे असून सुद्धा असं क्रूर कर्म करणं तुम्हाला अजिबात शोभा देत नाही, त्यामुळे आता तुम्ही अस्त्रशस्त्रांचा त्याग करा आणि सनातन मार्गावर स्थित व्हा। मनुष्य लोकामध्ये तुमचा राहण्याचा आता हा समय पूर्ण झालेला आहे, आता तुम्ही थांबवा तुमचं युद्ध। तेव्हा ऋषींचं हे सगळं ऐकून सुद्धा आणि भीमानी सांगितलेल्या गोष्टीवर विचार करत पुन्हा एकदा द्रोणाचार्य अतिशय उदासीन झाले, खिन्न झाले आणि शेवटी त्यांनी काय ठरवलं, संदेहामध्ये पडल्यानंतर ते असं संदिह्य मानव व्यथित कुंती पुत्रम युधिष्ठिरम, ते अतिशय व्यथित होऊन कुंतीपुत्र युधिष्ठिरांना जाऊन विचारतात की माझा पुत्र खरोखरच मारला गेलाय का। तर त्यावेळी द्रोणाचार्यांच्या मनामध्ये खूप दृढ विश्वास होता की कुंती पुत्र युधिष्ठिर कधीही तिन्ही लोकांचं राज्य जरी मिळालं तरी खोटं बोलणार नाहीत। तर इथे वर्णन येतं, स्थिरा बुद्धीर ही द्रोणस्य न पार्थो वक्षते अनृतम। पार्थ म्हणजे इथे युधिष्ठिर महाराजांचा उल्लेख आहे, अनृतम म्हणजे हे असत्य कधी बोलणारच नाहीत। त्रयाणाम अपि लोकानाम ऐश्वर्यार्थे कथंचन, तीन लोकांचं राज्य, आता हे युद्ध चाललंय एक पृथ्वीवरचं राज्यासाठी, त्या राज्यासाठी तर सोडाच परंतु तीन लोकांच्या राज्यासाठी सुद्धा ते कधी खोटं बोलणार नाहीत। तर इथे पुन्हा एकदा असं पाहतो आपण की श्रीकृष्णांनी व्यथित होऊन युधिष्ठिराला पुन्हा आज्ञा केली की जर का हे राजन क्रोधामध्ये आविष्ट होऊन पुन्हा द्रोणाचार्यांनी युद्ध करायला सुरू केलं तर अर्ध्या दिवसात हे युद्ध संपून जाईल, तुम्ही सगळे मारले जाल, असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतायत। तर ते सांगतात की सभवांस्त्रातु नो द्रोणात सय्या जायो अनृतम वचः, अनृतम जीवितस्यार्थे वदन न स्पृश्यते अनृतैहि। खूप महत्वाचा श्लोक आहे। तर तुम्ही हे राजा युधिष्ठिर, तू आता ह्या द्रोणापासून सर्व या समाजाचं रक्षण करण्यासाठी असत्य भाषणाला महत्व दे। इथे सत्यापेक्षाही असत्य महत्वाचं आहे, कारण कुणाच्या प्राणरक्षणासाठी जर कदाचित असत्य बोलावं लागलं तर असत्य बोलण्याचं पाप लागत नाही, असं भगवान श्रीकृष्ण इथे स्पष्ट सांगतात। त्यावेळी भीमसेन परत पुढे येऊन युधिष्ठिराला उत्तेजना देतात की मी ऑलरेडी अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारलेले, तर तुम्ही जाऊन सांगा अश्वत्थामा मारला गेला। तर पुढे इथे म्हटलेलं आहे, सत्वम गोविंद वाक्यानि मानयस्य जयेषिणः। भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा सांगितलं पुन्हा एकदा खास आज्ञा देऊन आणि तत्व सांगून धर्म प्रस्थापित करून, तेव्हा युधिष्ठिर तयार झाले आणि ते जाऊन बोलले। तर तस्य वदवचनम श्रुत्वा कृष्ण वाक्य प्रचोदितम, श्रीकृष्णांच्या आदेशाने प्रेरित होऊन भावविवश राजा युधिष्ठिर खोटं बोलण्यासाठी तयार झाले। आणि त्यांची भावना कशी होती, चला आता मला पूर्ण पास मिळाला, आता जाऊन खोटं मी किती बोलू शकतो, असं नाही। तर इथे म्हटलेले तमतथ्य भये मग्न, म्हणजे अतिशय असत्य बोलण्याच्या भयामध्ये पूर्ण राहून, अशा चेतनेमध्ये राहून आणि विजयाच्या प्राप्तीसाठी आसक्तीपूर्वक प्रयत्नशील होऊन त्यावेळी राजा युधिष्ठिराने अश्वत्थामा हत इति शब्दम उच्चैश चचार उच्च स्वरामध्ये सांगितलं की अश्वत्थामा मारला गेला आणि अव्यक्तम अब्रवीत राजन हत कुंजर इत्युत आणि अतिशय हळू आवाजात म्हटलं की तो अश्वत्थामा म्हणजे हत्ती होता. म्हणजे किती असत्य बोलण्यासाठी सुद्धा किती भयानक तडफडतायत ते जेव्हा कृष्णाने सांगितलेलं आहे तरी सुद्धा. तर अशा प्रकारे बोलल्यानंतर मात्र लगेचच इथे सांगितलेलं आहे की तस्य पूर्वम रथ पृथ्व्या अश्चरतुर अंगुलम रुच्छित. म्हणजे युधिष्ठिर महाराजांचा रथ नेहमी पृथ्वीपासून चार अंगठे वर असायचा, तो रथ लगेचच खाली आला. म्हणजे असत्य इतकं भयानक असतं, ते जन्मभर ज्या देवी देवतांसारखं ते विचरण करायचे ते सुद्धा त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या साठी भक्तीसाठी हे केलं. आणि त्यानंतर इथे वर्णन येतं की त्यानंतर मात्र त्यांना सत्य मानून द्रोणाचार्यांनी युद्ध थांबवलं आणि अशा प्रकारे शेवटी द्रोणाचार्य तत्काल आपलं शस्त्र त्यागून रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यांनी योग ध्यान ओंकारावर ध्यान करत ब्रह्मलोकाची प्राप्ती केली. तर अशी परिस्थिती ही आपल्याला अशा प्रकारची लीला आपल्याला सत्याचा खरा अर्थ किती क्लिष्ट असू शकतो किंवा सत्य मार्ग आचरण कसा करायचा याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन करतं. तर आज भीष्म अष्टमी पण आहे, तर आज हे एक उदाहरण झालं द्रोणाचार्यांचं, दुसरं उदाहरण भीष्मांचं पण आहे. तर इथे आपण पाहतो की जेव्हा जेव्हा अश्वत्थामाविषयी काहीतरी सांगितलं जायचं तेव्हा द्रोणाचार्य अतिशय आपलं सर्व काही अवसान गळून जायचं त्यांचं. तर त्यांची मुख्य प्रेरणा काय युद्ध करण्याची, आणि दुसऱ्या हाता दुसऱ्या एका महान व्यक्तीचं जे कौरवांच्याच बाजूने लढत होते त्या व्यक्तीची चेतना काय, यामध्ये मोठा फरक आहे. तर भीष्म हे कशासाठी युद्ध करत होते आणि द्रोण कशासाठी युद्ध करत होते आणि दोघांमध्ये काय फरक आहे हे खूप प्रकर्षाने आपल्याला महाभारतामध्ये आणि भागवतामध्ये जाणवतं. तर आपण पाहतो की दोघांच्या बाबतीतही बाह्य विषमता खूप होती. धर्म पालन करण्यासाठी बाहेरील परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती आजूबाजूची, आणि तरी सुद्धा भीष्मांच्या बाबतीत आपण पाहतो की अतिशय कठीण परिस्थितीत सुद्धा प्रतिकूलतेत विषम वातावरणात अतिशय भयानक परिस्थितींमधून सुद्धा त्यांनी आपली कृष्ण भावना नेहमी जागृत ठेवली आणि त्याच्यासाठी त्यांनी अतिशय कठीण अनाकलनीय वरकरणी कदाचित अधर्म वाटेल अशा प्रकारच्या आचरणामध्ये सुद्धा कृष्ण भावनेतच आचरण केलं. तर असं भासतं की कदाचित भीष्मांनी असं का नाही केलं त्यावेळी, तसं काय नाही केलं. बरेच जण असं म्हणतात की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्म का बरं शांत बसले इत्यादी इत्यादी. तर सत्यव्रत भीष्माची पुन्हा सत्य हीच इथे व्यथा आहे की सत्य त्यांनी दोन वचनं घेतलेली होती. भीष्म प्रतिज्ञा, त्यांचं नावच भीष्म आहे कारण त्यांची प्रतिज्ञा त्यांनी सत्य सत्याला धरून जागृत ठेवली, मरेपर्यंत ती प्रतिज्ञा सोडली नाही. तर त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञा महत्वाच्या म्हणजे मी एक तर ब्रह्मचारी राहीन, मी लग्न करणार नाही, ही प्रतिज्ञा ज्यामुळे ते भीष्म म्हणून प्रसिद्ध झाले. आणि हस्तिनापूरच्या राजाचा मी नित्य सेवक म्हणून हस्तिनापूरच्या गादीचं मी नेहमीच रक्षण करीन, ह्या दोन प्रतिज्ञांना सत्यनिष्ठ राहून त्यांनी आपलं धर्म आचरण केलं. तर आपण पाहतो की भीष्म निर्वाणाच्या वेळी सर्व ऋषीगण पुन्हा तिथे आले, जसं हे सप्तर्षी आदी तिथे आले, साक्षात शुकदेव गोस्वामी व्यासदेव सप्तर्षी सर्वजण तिथे आलेले होते आणि महान भीष्मांच्या बाबतीत मात्र त्यांना असं काही सांगावं लागलं नाही की तुम्ही अधर्मात आहात आणि आता अधर्म सोडून द्या आणि युद्ध करू नका आणि तुम्ही आता आध्यात्मिक चेतनेमध्ये युक्त व्हा. तर इथे आपण पाहतो की भीष्मांची अशा कठीण परिस्थितीत भयानक परिस्थितीत खरं तर द्रोणाचार्यांपेक्षा सुद्धा त्या शरब शय्येवर त्या बाणांच्या शय्येवर कठीण परिस्थिती आहे वरवर पाहायला गेलं तर. तरी सुद्धा त्यावेळी सुद्धा ते आपल्या कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे स्थित होते. तर तिथे आपण पाहतो की तिथे हे धर्मराज युधिष्ठिर भीष्मांना धर्माविषयी विचारणा करतात आणि मोठे चॅप्टर्स आहेत महाभारतामध्ये. त्या त्या तशा अवस्थेत सुद्धा भीष्म पूर्णपणे आपल्या चेतनेमध्ये स्थिर, अतिशय व्यवस्थित ते आपल्या धर्मनिष्ठ चेतनेमध्ये सर्व काही सहन करू शकत आहेत. तर तिथे आपण पाहतो एक ते सांगतात की हे जे भगवान कृष्ण आहेत यांचा जो प्लॅन आहे तो कोणाला समजत नाही. या प्लॅन प्रमाणे आपण एखादा ढग जसा वाऱ्यावर वाहत जावा तसे आपण वाहत जातो. त्यामुळे जे काही घडलं त्याविषयी शोक करू नका, कारण हे सर्व काही भगवान कृष्णांच्या प्लॅन प्रमाणे होत आहे. तर यामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपाद एक अतिशय सुंदर वर्णन करतात की हे जे डिलेमा म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, हे काय गूढ रहस्य आहे की भीष्म असे अधर्माच्या बाजूने का लढले, या पार्टीकडून का बरं होते, आणि असं का हे सगळं जीवन यांचं असं का झालं. तर त्याबाबत प्रभुपाद सांगतात की महान योद्धा भीष्मदेवासारखा सुद्धा कुरुक्षेत्रामध्ये जिंकू शकला नाही, कारण भगवंतांना हे दाखवून द्यायचं होतं की दुर्गुणाचा मार्ग हा कधीही सद्गुणाच्या मार्गावर विजय प्राप्त करू शकत नाही. आणि कोणीही असो, कितीही महान योद्धा असो, आपण पाहिलं द्रोणाचार्य महान योद्धा, स्वतः साक्षात कृष्ण म्हणतात की अर्ध्या दिवसात हे तुम्हाला सगळ्यांना संपवून टाकतील, आणि भीष्मदेव भीष्म पितामहांसारखे महान भक्त सुद्धा तिकडे असून सुद्धा विजय शक्य नव्हता. तर इथे प्रभुपाद सांगतात की भीष्म हे महान भक्त होते भगवंतांचे, ते एक आचार्य किंवा महाजन येन गतसुपंत आपण म्हणतो, महाजन होते भक्ती मार्गाचे. त्यांनी पांडवांच्या विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला, कारण भगवंतांना हे हवं होतं की जगाला हे दाखवून द्यायचं आहे की भीष्मासारखा महान योद्धा जरी असेल तरी तो जरी तो चुकीच्या बाजूला गेला तर आपण विजय प्राप्त करू शकत नाही. तर एका अर्थाने या आजच्या श्लोकाला अनुसरूनच सत्याचा विजय कसा होतो, प्राकृत दृष्टीने पाहायला गेलं तर भीष्मांचा विजय नाही झाला, परंतु इथे आपण पाहतो की साक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर उपस्थित आहेत. त्यांच्या निर्वाणाच्या दिवशी त्यांच्याकडे पाहत पाहत अतिशय सुंदर प्रार्थना करत भावविभोर होऊन पूर्ण भक्तिमय भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं रूप न्याहारत भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा मुखकमलाचा पूर्ण ध्यान करून भीष्मदेव आपला देह त्यागतात. आणि हे पाहायला किती मोठं महत्वाचं उदाहरण आहे की कसा देह त्याग करावा, हे पाहायला इतके सारे ऋषीगण साक्षात श्रीमद भागवताचे प्रवक्ते सुखदेव गोस्वामी सुद्धा ते पाहायला तिथे आलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण स्वतः तिथे उपस्थित आहेत. तर हा भगवद्गीतेचा किंवा भागवताचा सत्य मार्ग उलगडून दाखवणारे अद्भुत असे हे काय चारित्र्यवान लोक आपल्या इतिहासामध्ये होऊन गेले, आणि ते खरोखरच आपल्याला या सत्य धर्माचं अतिशय गूढ तत्व उलगडून दाखवतात. तर या सत्य मार्गावर चालण्यासाठी त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादानेच आपण काही प्रयत्न करू शकतो, आणि कदाचित त्यांची कृपा झाली तर आपण सुद्धा सत्य मार्गावर स्थिर राहून भगवंतांना गुरूंना साधूंना संतुष्ट करू शकतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रील भीष्मदेव की जय.